ओद्याय तीन शेवटल्या काळामा कोठीन दिही ई हुमजिले कहा काम आहे स्वतः पुरते विचार कोणारे दोन लोभी बुडाई ठोकणारे अभिमानी निंदा कोणारे आह्या भाल नाय मानणारे उपकार नाय मानणारे पापी मोया नाय कोणारे शांती विरोधी चाड्यो कोणारे स्वतःव ताबो नाय थोणारे खुनशी हारा वागणारा चेहटा कोणारे दोगलबाज फिरीन बोलणारे अभिमाने कोय फुगाले देवावो मोया नाय कोता सुका गोठियो मोया कोणारे दोर मेक पोना देखावो कोईन त्या वागणुकी माय दोर मा खोरेपण देखाणार नाय ओहडा त्यावरी त्या पाने बी दूर हो कहा का ओहडा माने कायक लोक गामे ठावका जुराईन जो बोळ्यो बायो पापे को बोआल्यो जो जुदे जाते पापा वासने को दूर गोईल्यो जो सदा हेक्तियो पेन खोरापना कोई भी हुमझा नाय ओहडे बोळ्यो बाई हेल ताबा मा लेता यानेस एन याब्रेस या है जेको मोशाल ओढवेल तेहको या भी खोरीपणाल ओढवता ये बोगोळला मुना एन ख्रिस्ती बोरसाल नाकारणारे ओहडे माहे येते तेरी त्या ई ठोकाळ ना डिगा दिही चालणार नाय कहा का जेहको त्या बिन ओखलीपणा बाधाल मालूम जया तेहको या भी खोटेपणा बाधाल हारा हुमजाई तू मा शिक्षण मा वागना मा विचार बोरसो मोया दीर मा जायली सोतावनी मावो येनले संकटे ये तूल मालूम हेते जी मा सोतावनी एनजे संकटे अंतुखिया माय इकुन्या माय एन लुसरा माय जाई ते तू पुरा जात हो त्या बाधा माने मालके मान सोडव्या ख्रिस्त इसुमा ज्या दोर्मिक जीवन जिवाया था त्या बाधा सोतावनी होरी एन खराब माहे एन ठोगाडणारा या भिराल ठोगाडीन एन सोते ठोगाइन खराब पोना माय डिगे खराब होते जाय तू ते जो गोठी इक्यो एन जेहे तुल खात्री जाय ही त्यो तू दोई रोग त्यो कापाने ही क्यो एन हाने पोना पाने तुल देवा चोखा वचना मायती है ए तुल मालूम है ते ख्रिस्त इसु वर्या बोर से कोई तुल तारना हटी ओकलवान कोरा हटी गोतीवान है बादी चोखी चोपड़ी देवा पाने अखली है एन ती शिक्षण दा एन आपे जीवना जी नाय हारा है ती हुमजा चुक्यो हुद्रवा सोतीपना चोखो जीवन जीवा हिकड़ा यहा मदद को है या हटी का देवा सेवक पुरो इन बादा हरा कामा हटी तैयार होवा।